नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. वक्फ कायद्यासंदर्भात पुढील सुनावणीपर्यंत वक्फ बोर्ड किंवा वक्फ परिषदेवर कोणतीही नियुक्ती नाही, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयासमोर ग्वाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. राज्यसेवा मुख्य परीक्षा 27 ते 29 मे दरम्यान घेण्याचा एमपीएससीचा निर्णय. राज्य शासनाचे चित्रपट पुरस्कार जाहीर, चित्रपती व्ही शांताराम पुरस्कार महेश मांजरेकर यांना तर भीमराव पांचाळ यांना लता मंगेशकर पुरस्कार. आणि उष्णतेच्या समस्येविरुद्ध लढण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचं पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांचं आवाहन. आता सविस्तर बातम्या. वक्फ कायद्यासंदर्भात पुढील सुनावणीपर्यंत वक्फ बोर्ड किंवा वक्फ परिषदेवर कोणतीही नियुक्ती करणार नाही अशी ग्वाही केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. वक्फ सुधारणा कायदा 2025 घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं काही प्रश्न विचारले. केंद्र सरकारनं याबाबत आपलं उत्तर सादर करण्यास 7 दिवसांची मुदत मागितली आहे. पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही वक्फ मालमत्ता बेदखल केली जाणार नाही असंही सरकारनं सांगितलं. या प्रकरणी पुढची सुनावणी 5 मे रोजी होणार आहे. दरम्यान दाऊदी बोहरा समाजाच्या एका शिष्टमंडळानं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन वक्फ सुधारणा कायद्याबद्दल त्यांचे आभार मानले. देशातल्या नागरिकांच्या वित्तीय सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या 150 स्थापना दिनानिमित्त काल मुंबईत झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांनी संपत्ती निर्मितीचं दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवावं, त्यासाठी संयमानं निर्णय घेण्याचा सल्ला सीतारामन यांनी दिला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. दुपारी 4:30 विशेष विमानानं ते शहरात पोहोचतील. सिडको परिसरात कॅनॉट इथल्या उद्यानात उभारण्यात आलेल्या वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण सिंह यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमानंतर संरक्षण मंत्री उद्योजकांशी संवाद साधतील. त्यानंतर ते विशेष विमानानं लखनौकडे रवाना होणार आहेत. दरम्यान या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरात तसंच संबंधित परिसरात वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी याची नोंद घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 27 ते 29 मे दरम्यान घेण्याचा निर्णय राज्य लोकसेवा आयोग एमपीएससीनं घेतला आहे. या परीक्षा 26 ते 28 एप्रिल दरम्यान घेण्याचं नियोजन होतं, मात्र तयारीला कमी वेळ मिळाल्याचं कारण देत उमेदवारांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे चित्रपट पुरस्कार काल जाहीर झाले. चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना, स्वर्गीय राजकपूर जीवनगौरव पुरस्कार प्रख्यात अभिनेते अनुपम खेर यांना, तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गझल गायक भीमराव पांचाळ यांना जाहीर झाला आहे. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना, तर स्वर्गीय राजकपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल यांना जाहीर झाला आहे. येत्या 25 एप्रिलला मुंबईत हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जाणार आहेत. गुड फ्रायडे आज पाळला जात आहे. प्रेषित येशू ख्रिस्ताला आजच्या दिवशी सुळावर चढवल्याचं मानलं जातं. यानिमित्तानं विविध ठिकाणच्या चर्चमधून विशेष प्रार्थनेसह अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. जागतिक वारसा दिन आज साजरा होत आहे. यानिमित्तानं भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं देशभरातल्या सर्व वारसास्थळांवर आज मोफत प्रवेशाची घोषणा केली आहे. आपत्ती आणि संघर्षामुळे धोक्यात असलेला वारसा ही यंदाच्या या दिनाची संकल्पना आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. उष्णतेच्या समस्येविरुद्ध लढण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केली आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं उष्णतेशी लढा या कार्यशाळेत ते बोलत होते. देशात 281 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा धोका असल्याकडे देऊळगावकर यांनी लक्ष वेधलं. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी बोलताना वृक्षारोपण आणि जलपुनर्भरण्या उपायांद्वारे भावी पिढ्यांचं जगणं सुखकर करणारं पर्यावरण आपण देऊ शकतो असं नमूद केलं. ते म्हणाले,
आपले वंशज, आपले बाळक, आपले पाल्य, पुढचं आयुष्य त्यांचं सुखकर व्हावं यासाठी सगळ्यात आधी, सगळ्यात अगोदर जर काय आवश्यक आहे तर शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी, त्याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे. संपूर्ण जिल्हाभरामध्ये जितके वृक्ष लावता येतील आणि ते जगवता येतील आणि याच्या माध्यमातून तापमानापासून आपल्याला संरक्षण कसं मिळेल याचा मोठा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे. जलसंधारण, मृदसंधारण आणि वृक्षारोपण हे तीन कलमी कार्यक्रम जिल्हाभरामध्ये आम्ही राबवतोय. जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीने संकल्प केला पाहिजे की मी किमान 10 झाडं लावतो आणि मी ते जगवतो.
आगामी काही दिवसांमध्ये संभाव्य उष्णतेच्या लाटेची शक्यता पाहता नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांवर भर द्यावा असं आवाहन बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केलं आहे. उष्माघातावरील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात सज्जता ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. राष्ट्रीय पोषण पंधरवडा सध्या राबवला जात आहे. माता बालमृत्यूदर कमी करण्यासह कुपोषण निर्मूलनासाठी हा पंधरवडा पाळला जातो. लातूर जिल्ह्यातल्या साईगावचे उपसरपंच अमोल पवार यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले,
अंगणवाडी सेविका आहेत किंवा वैद्यकीय अधिकारी आहेत यांच्या मार्फत गरोदर मातेची योग्य ती काळजी घेतली जाते. महाराष्ट्र शासनामार्फत जो काही आहार येतो तो व्यवस्थितरित्या आमच्या गरोदर मातेपर्यंत पोहोचला जातो. मी स्वतः किंवा आमच्या अंगणवाडी सेविक ह्या देखील बालकांचं मृत्यूचं प्रमाण कमी होण्यासाठी, कुपोषित होणे यासाठी आम्ही योग्य ती काळजी घेतो.
या गावच्या अंगणवाडी सेविका अनिता शिंदे यांनी या पंधरवड्यात राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
माता गरोदर राहिल्यापासून बाळ 2 वर्षाचं होईपर्यंत जो कालावधी असतो त्याला 1000 दिवस असं संबोधलं जातं. बालकाचा ह्या वयोगटामध्ये 95% विकास होतो म्हणून विशेष काळजी घेतली जाते. पोषण पखवाड्यामध्ये 7 थीम आम्ही राबवत असतो. महिलांच्या अनामियाचे प्रमाण, नंतर पोषण पडा, ही अंतर्गत मी मातांना समजावून सांगतो. गरोदर संधा माता यांची आरोग्य तपासणी ते 1.5 वर्षापर्यंतचे मुलांचे लसीकरण, म्हणजे हे मुलांचं कुपोषण कमी व्हावं म्हणून हा पोषण पखवाडा राबवला जातो.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन 2024-25 मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नांदेड जिल्ह्यातल्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांच्या हस्ते काल प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. जिल्ह्यात माता आणि बालमृत्यू दर कमी करण्याचं आवाहन कावली यांनी यावेळी केलं. नांदेड जिल्ह्यात विष्णुपुरी इथं पाणीपुरी खाल्ल्यानं 31 महाविद्यालय विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या सर्वांवर डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. धाराशिव जिल्ह्यातही जेवणातून 79 जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. उमरगा तालुक्यातल्या कराळी इथं जागरण गोंधळ कार्यक्रमाच्या जेवणातून ही विषबाधा झाली. विषबाधा झालेल्यांपैकी 24 रुग्णांवर उमरगा उपजिल्हा रुग्णालयात, 45 जणांवर खासगी रुग्णालयात उपचार, तर मूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात 10 जणांवर उपचार केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बीड जिल्ह्यातले भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बाबासाहेब आगे यांच्या निर्घृण हत्येनंतर पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आगे यांच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली आहे. लोकसभा निवडणुकीत बूथ विस्तारक म्हणून आगे यांनी मोठी मेहनत घेतली होती. अशा मनमिळाऊ कार्यकर्त्याची अशा प्रकारे हत्या होणं हे वेदनादायी असल्याची भावना मुंडे यांनी व्यक्त केली. परभणी जिल्ह्यातल्या ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या वतीनं शिक्षकांची गुणवत्तापूर्ण शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा घेण्यात आली. उत्कृष्ट चित्रफीत तयार करणाऱ्या शिक्षकांना तालुका आणि जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक देऊन गौरवण्यात आलं. विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन तंत्रज्ञानासोबतच संस्कारांची रुजवणूक होणं गरजेचं असल्याचं मत अपर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे यांनी यावेळी व्यक्त केलं. धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगाम पूर्वतयारी आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2 अंतर्गत घेण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेला काल उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खरीप हंगामासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. पाणलोट क्षेत्रातले विविध उपाय, स्थळ निश्चिती आणि योजनांची अंमलबजावणी यावर सविस्तर मांडणी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतरस्ते, पाणंद रस्ते मोकळे करून देण्यासाठी तालुका पातळीवर सस्ती अदालत उपक्रम राबवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यातल्या परळी इथं बनावट जन्मदाखले देऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी महसूल अधिकाऱ्यांनी 14 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आंदोलनानंतर ही कारवाई करण्यात आली. हवामान. राज्यात काल सर्वाधिक 43.4 सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात धाराशिव इथं 40.2, छत्रपती संभाजीनगर इथं 41.4, परभणी इथं 41.5, तर बीड इथं 42.4 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. वक्फ कायद्यासंदर्भात पुढील सुनावणीपर्यंत वक्फ बोर्ड किंवा वक्फ परिषदेवर कोणतीही नियुक्ती नाही, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयासमोर ग्वाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. आणि उष्णतेच्या समस्येविरुद्ध लढण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचं पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर यांचं आवाहन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.